रे परत पाखरा। रे परत पाखरा परत पातला संधिकाल भूवरी। रे परत पाखरा परत पातला संधिकाल भूवरी। तिमिर जाल पसरण्या सिद्ध हो क्षितिजावर शर्वरी। त्या दिनकमळाची शेवटची पाकळी। त्या दिनकमळाची शेवटची पाकळी कोमेजुनी पडली मावळतीच्या तळी। खिल्लार परतले किरणांचे गोकुळी। धूमसत येती कृष्ण सावल्या भूकभुजंगापरी। रे परत पाखरा परत पातला संधिकाल भूवरी। तेजासह गेले वाहुनी कोलाहल। तेजासह गेले वाहुनी कोलाहल। मौनाची उरली उदासता शामल। आकृती निखळती अवघ्या सृष्टीतील। रंग विरुनिया गहन उलगडे काळोखाची दरी। रे परत पाखरा परत पातला संधिकाल भूवरी। तू रसिक मुसाफिर। तू रसिक मुसाफिर रसरंगी न्हाऊनी। गतिहास मानला धर्म सदा जीवनी। ना पंख थबकले ना पंख थबकले कुठल्या ही बंधनी। देव तुझा नित तुवा पाहिला नीलाच्या मंदिरी। रे परत पाखरा परत पातला संधिकाल भूवरी। त्या सदय तरुणचा जीव तुझ्यावर जडे। त्या सदय तरुणचा जीव तुझ्यावर जडे। तुझसाठी भरले मधुर रसाचे घडे। सावली तहिरव्या दहन उन्हाचे अडे। किती लतांच्या सेविली सतू कुसुमातील माधुरी। रे परत पाखरा रे परत पाखरा परत पातला संधिकाल भूवरी। वेचल्या उषेच्या केशरकणिका तुवा। वेचल्या उषेच्या केशरकणिका तुवा। लुटलास घनातील कधी मोत्यांचा रवा। जलतरंग टिपसी सरोवरी के धवा। सुवर्णरेषा कधी स्वरांच्या चितारसी अंबरी। रे परत पाखरा परत पातला संधिकाल भूवरी। तव जीवित म्हणजे रसयात्रा ही एक। तव जीवित म्हणजे रसयात्रा ही एक। हो दिना दिनांचा भूतावरी अभिषेक। अदृश्य उद्याचा कुणी वाचणे लेख। अदृश्य उद्याचा कुणी वाचणे लेख। सफलते तजा आज यात्रिका विसावण्या कोटरी। रे परत पाखरा परत पातला संधिकाल भूवरी। रे परत पाखरा परत पातला संधिकाल भूवरी।